चीनीमंडी.com पॉडकास्ट।
गोवा सरकारकडून साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फलदेसाई, पोंडा प्रमुख हर्षद देवरी आणि शिरोडाचे प्रमुख संतोष सावरकर यांनी सांगितले की राज्य सरकार ऊस शेतकरी, ऊस वाहतूकदार यांचे प्रश्न सोडवत आहे, पण संजीवनी साखर कारखान्यातील 110 कर्मचाऱ्यांकडे कारखान्याकडून दुर्लक्ष होत आहे। त्यांनी दावा केला की या सर्व कर्मचाऱ्यांना पगार अत्यंत कमी मिळत आहे आणि 2014 ते 2019 पासून त्यांचा बोनसही प्रलंबित आहे। कर्मचारी कमी पगारामुळे कर्जही भागवू शकत नाहीत तर रोजचा खर्चही भागवू शकत नाहीत। त्यांनी सांगितले की साखर कारखाना पुढच्या 3 वर्षांपर्यंत सुरू होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि यासाठी सरकारने या कर्मचाऱ्यांना विविध सरकारी विभागात नोकरी द्यावी, जेणेकरून त्यांना चांगला पगार मिळू शकेल। काही कर्मचाऱ्यांना यापूर्वी काही सरकारी विभागात नोकरी देण्यात आली आहे, पण सर्वांना घेण्याची आवश्यकता आहे। त्यांनी दावा केला की संजीवनी कारखान्याच्या जमिनीवर राजकीय नेत्यांची नजर आहे।